स्वरूपांकितः संतानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गर्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वंदे यतिं मातरम्। हे कामाची मांडवी, हे मोहवनींची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव, हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग हे, कळा येथून झालिया, विद्या येच्या केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे, हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचे वेळाऊळ, किंबहुना सकळ खेळू येचा। प्रकृतीच्या विषयी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे निरूपण आपण पाहतो आहोत। कामरूपी वेलीचा मंडप, हे मोहवनींची माधवी, मोहरूपी वनामध्ये असलेला वसंत ऋतू जणू, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम। मागच्या वेळेला आपलं हे सगळं झालेलं होतं। प्रसिद्ध असं दैवी माया असं नाव आहे ते या प्रकृतीलाच आहे। दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया, माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते। सातव्या अध्यायामध्ये दैवी माया असा शब्द भगवंतांनी देखील वापरला। हे वाङ्मयाची वाढी शब्द सृष्टी या प्रकृतीपासून निर्माण झाली। सर्व सृष्टी शब्द सृष्टी फोफावली या प्रकृतीपासून। हे साकारपणाची जोडी, निराकाराला वस्तुतः साकारपणाची संगत या प्रकृतीमुळे लाभली। प्रपंचाची धाडी अभंग हे, जीवावर प्रपंचाची धाड घालणारी अशी अभंग म्हणजे काहीही केल्या जिचा नाश होत नाही अशी ही प्रकृती आहे। सगळ्या कळा या प्रकृतीपासून निर्माण झाल्या। 64 कळांची जननी ही प्रकृती आहे। कळा येथूनी झालिया, विद्या येच्या केलिया। 14 विद्या देखील या प्रकृतीपासून निष्पन्न झाल्या। इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे, इच्छा म्हणजे कामना। कामना कामनांसंबंधी त्या प्राप्त करण्यासंबंधी असणारं ज्ञान आणि प्रत्यक्ष कृती प्रकृतीमुळे निर्माण होते। हे नादांची टांकसाळ, ध्वनीची सुराची नादाची जननी अशी ही प्रकृती आहे। हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचे वेळाऊळ, किंबहुना सकळ खेळू येचा। मागच्या वेळेला आपण इथपर्यंत आलेलो होतो। सर्व प्रकारचे नाद या प्रकृतीतून निर्माण होतात, जणू ही त्याची टांकसाळ आहे। नाणी धातूंची निर्माण करणारी जी टांकसाळ, तो शब्द नादाकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला। नादाची टांकसाळ काय असते ते आपण सर्वांनी मिळून आज सकाळमध्ये पाहिलं। खुर्च्या डोक्यावर घेऊन नादाची टांगसाळ त्याचा अनुभव घ्यायला गेलेले लोक पावसापासून आपल्या स्वतःचं संरक्षण करत होते. आज पावसाने थोडीशी सवड दिलेली दिसतीये, थोडासाच आला एवढ्या यांनी तिथं काही बिघडत नाही. हे नादांची टांगसाळ, हे चमत्काराचे वेळाउळ, अनेक चित्र विचित्र गोष्टी घटना या प्रकृतीमधून निर्माण होतात. चमत्काराचं वर्णन करणारी काही सायम दैनिक मधून मधून त्याचं पीक येत असतं. तुम्ही देखील कदाचित ती पाहिली असतील, मी पाहिलेली आहेत. अनेक विश्वातल्या चमत्कारिक घटना जणू आपणच प्रथम सांगतो आहोत अशा पद्धतीने या दैनिकामधून प्रकाशित होत असतात. त्याच्यावरून आपल्याला निदान समजतं तरी की हे जग किती विचित्र आहे. विचित्र विश्व म्हणून मागं एक मी काय म्हणायचं त्याला मासिक पाहत असे. खरंच हे विश्व अत्यंत विचित्र असं आहे. चित्र विचित्र असं हे विश्व किती विचित्रता असावी या विश्वामध्ये आपल्याला कल्पना देखील येणार नाही. 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये अर्ध्या तासामध्ये तीनही ऋतू, काही काही ठिकाणं अशी आहेत की त्या ठिकाणी कडक उन्हाळा, ताबडतोब पाऊस आणि पावसानंतर थंडी, तर काही काही ठिकाणी बर्फाची घरं करून लोक राहतात. जीवसृष्टीची देखील कमाल आहे, मनुष्य जातीची देखील कमाल आहे. त्यांच्या राहण्याची घरं ही बर्फाची असतात, त्याला दारं बर्फाची असतात. तर काही काही ठिकाणी 6 महिने दिवस आणि उरलेले 6 महिने रात्र अशा प्रकारचं क्रम असतो. काही ठिकाणी सूर्यदर्शन क्वचित कधीतरी होतं, म्हणजे आता सूर्यदर्शनाचा काळ त्या खंडांमध्ये यायला लागला. आता हा एप्रिल चालू आहे, एप्रिल देखील नाही, मे जून जुलै, मग तिथं वेगळ्या वेगळ्या टूर्नामेंट्स भरतात आणि जर एकमेकांना भेटले तर म्हणतात की काय आज छान दिवस आहे, सूर्य प्रकाश पडलेला आहे जो आपल्याला रोज दिसतो आहे. अशा प्रकारे हवामानाच्या बाबत अत्यंत विचित्र, मनुष्यांच्या सवयी चाली रीती याच्याबद्दल अत्यंत चित्र विचित्रता या विश्वामध्ये आहे. प्राण्यांचं विश्व तर पाहण्यासारखं आहे. भूगर्भामध्ये असणारं जे जगत आहे, जीव जगत आहे, ते देखील विलक्षण आहे. समुद्राच्या अंतर्गत असणारी जीवसृष्टी देखील विलक्षण आहे आणि ज्या ठिकाणी पॅसिफिक महासागर 7 किलोमीटर 5 किलोमीटर 6 किलोमीटर एवढा खोल आहे, अशा ठिकाणी देखील काही जीवाणू राहतात जिथं समुद्रात सूर्याचा प्रकाश देखील पोहोचत नाही. जीवसृष्टी असण्याची शक्यता काहीही नाही, त्या ठिकाणी देखील जीवाणू सापडतात. हे चमत्काराचे वेळाउळ, किंबहुना सकळ खेळू येचा, हा सर्व खेळ या प्रकृतीचा आहे. हे उत्पत्ती प्रलय होत, जे उत्पत्ती प्रलय होत ते येचे सायं प्रात. उत्पत्ती आणि प्रलय हे जणू यांचे या प्रकृतीच्या दृष्टीने सकाळ आणि संध्याकाळ. ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि ब्रह्मदेवाची एक रात्र याच्यामध्ये कितीतरी युग होतात आणि जातात अशा प्रकारे वर्णन आपण वाचतो. ही जी कितीतरी युग होतात आणि जातात हे सर्व पृथ्वीच्या सापेक्ष आहे. पृथ्वीवर जो दिवस आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या तासांचा दिवस पृथ्वीच्या सापेक्ष तास जर पाहिले तर आणि कोणत्या ग्रहावर आहे? चंद्रावरचा दिवस आणि रात्र अतिशय थोडा आहे पृथ्वीच्या तुलनेनी. शुक्रावरचा अजून वेगळा आहे, मंगळावरचा अजून वेगळा आहे, शनिवरचा अजून वेगळा आहे. त्या ठिकाणी काळाची गणना देखील एक वेगळी आहे. एक मागच्याच आठवड्यात जयंत नारळीकरांचा एक सुंदर लेख आलेला होता कृष्णविवरांच्या संदर्भामध्ये असणारा. ही जी कृष्णविवर आहेत त्या कृष्णविवराच्या टोकावर बसलेला, म्हणजे त्या ताऱ्याच्या टोकावर बसलेला एक मनुष्य अ आणि दुसरीकडे कुठेतरी सृष्टीत असणारा ब, आणि त्यांनी दर मिनिटाला एकमेकांना संदेश द्यायचे असं जर ठरवलं तर बला असं कळत नाही की या ताऱ्यावरचा जो मनुष्य आहे तो आपल्याला संदेश उशिरा का पाठवतो आहे. प्रचंड वाढत जाणारं गुरुत्वाकर्षण यांनी काळ कसा मंदावतो आणि पुढे पुढे तर त्याचे संदेश त्याला पोचतच नाहीत. अशा वेळेला शास्त्रज्ञांना या ठिकाणी कृष्ण विवर आहे हे समजतं कसं? अशा करता समजतं की तिथून जाणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश लुप्त होतो, तिथून आत खेचला जातो, त्याच्या शेजारच्या ताऱ्यांचा जो प्रकाश आहे तो प्रकाश देखील ते तारे खेचतात, कृष्ण विवर खेचतं आणि ते तारे देखील दिसत नाहीत अशी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा शास्त्रज्ञ असं खुशाल म्हणू शकतात असं नारळीकर म्हणतात, मला हो कृष्ण विवर दिसले. त्यांना ते दिसतं, त्यांना ते समजतं, जे दिसत नाही असं कृष्ण विवर दिसतं समजतं. त्याच्याकरता जी गणितं मांडलेली आहेत ती गणितं जर गुरुत्वाकर्षण एका विशिष्ट मर्यादे अति वाढलं तर काळ मंदावतो, जर वेग अति वाढला, समजा सूर्यप्रकाशा एवढा प्रकाश किरणा एवढा वेग असेल तरी देखील काळ मंदावतो, आकारमान वस्तुमान घटतं. यामुळं दिवस आणि रात्र याच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना बदलतात. म्हणून ब्रह्मदेवाचा जेव्हा एक दिवस जाईल, एक घड्याळ जर लावलं पृथ्वीवर आणि तेच घड्याळ यानावर लावलं की जे यान प्रकाश किरणाच्या वेगाच्या निम्म्या वेगाने जात आहे आणि त्याच्यातून दर एक मिनिटाला पृथ्वीवर येणारा संदेश जर इतक्या वेगाने यान जात असेल तर मंदावतो, हळूहळू येतो, म्हणजे पृथ्वीच्या सापेक्ष, पृथ्वीवर जी मिनिटं आहेत त्या मिनिटाच्या सापेक्ष खूप उशिरा संदेश येतो, पण यानातली व्यक्ती मात्र दर मिनिटाला संदेश पाठवत असते. याचं कारण काळ मंदावतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. हा जो काळ मंदावतो त्यामुळे ब्रह्मदेवाचा एक जो मोठा दिवस असतो त्याच्यामध्ये पृथ्वीवर अनेक दिवस आणि रात्री निघून अनेक युग होऊन जातात. एवढंच नव्हे तर शास्त्रज्ञ गंमत म्हणून सांगतात की दोन जुळ्या बहिणी एक पृथ्वीवर ठेवली आणि एक यानामध्ये बसून प्रवास करण्यासाठी म्हणून निघाली, तर काही काळाने ती प्रवास करून जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा तिच्या दृष्टीने वर्षात जर ती परत आली तर इकडे तिची जी बहीण आहे तिची सातवी आठवी पिढी चाललेली असेल. इतका काळामध्ये फरक पडतो, जो तिचा तास तो यांच्या कित्येक पिढ्या होऊन जातात. अशा मापानी ब्रह्मदेवाचा जो दिवस आणि रात्र ही जी कल्पना आपल्या इथं मांडलेली आहे तेवढ्या काळामध्ये पृथ्वीवर कित्येक युग होऊन जातात. जे उत्पत्ती प्रलयो होत ते इयेचे सायं प्रात, हे प्रकृतीचे सकाळ, प्रकृतीमुळे सकाळ आणि संध्याकाळ जसे असावेत तसे काही ठिकाणी भासतात. हे असो अद्भुत मोहन, हे अत्यंत अद्भुत मोह निर्माण करणारी अशी ही प्रकृती आहे. या प्रकृतीवर विलक्षण प्रेम सर्वांचं असतं, आपलंच असतं असं नाही, सर्वांचं असतं. कोणताही प्राणी घ्या, मोठ्या आनंदाने इथं राहत असतो. त्याचे जे विषय असतात त्या विषयांमध्ये तो रमलेला असतो, अगदी रमलेला असतो, आणि त्याला देखील आपल्या स्वतःचा जीव सोडायचा नसतो. अगदी किडामुंगी देखील जीवनाकरता धडपडत असते. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय आनंद आहे, हे सर्व विश्व आनंदाने भरलेलं आहे असं जे म्हटलं जातं, याचं कारण प्रत्येकजण अति आनंदामध्ये आहे. मनुष्याचंच एक विश्व, मानसिक विश्व म्हणून जे बनलेलं आहे, त्यामुळं सुखाचं आणि दुःखाचं असं होऊन गेलेलं आहे. आपण पहा, पक्षी किलबिल करतात किती आनंदाने. त्यांना काही असं वाटत नाही की काय माणसं आहेत आणि यांचं जीवन काय सुंदर आहे आणि काय जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे. त्यांचं जीवन फार सुंदर असतं. कधी कधी उठून अगदी दिवस उगवताना मी आमच्या गॅलरीत येतो आणि पाहतो तर असे राघूंचे थवेच्या थवे कुठून कुठे जातात आणि परत येतात. एक मोठी रपेट सगळे पक्षी मारत असतात. किती वेगाने, किती आनंदाने, किती उत्साहाने सगळे फिरत असतात. त्यांना त्यांचं जीवन निश्चित अति आनंदाचं वाटत असतं. आपण आपल्या तऱ्हेने आपल्या सापेक्ष कल्पना तर करत असतो. आपल्या कल्पनेमध्ये मनुष्याला बुद्धी असल्यामुळं मनुष्याचं जीवन हे श्रेष्ठ मानलं जातं. हे माणसाच्या धर्मग्रंथामध्ये असेल, त्यांच्या धर्मग्रंथात तसं नसेल. प्रत्येकाला आपलं जीवन अतिशय प्यारं आहे. हा प्यारं शब्द कधी मी कुठेतरी काही वाचन करत होतो तर आपण ज्याला पॅरा असं म्हणतो, पॅरा म्हणजे पॅरेग्राफ, त्याला प्यारा देखील म्हणतात हे मला माहीत नव्हतं. आपण या ठिकाणी एक प्यारा करू. किती गोड शब्द आहे प्यारा करू. तसं प्रत्येकाला आपलं जीवन अतिशय प्रिय, अतिशय प्यारं असं असतं. अगदी सापापासून, माशांपासून, किडा मुंगीपासून सर्वजण अति आनंदामध्ये आहेत. आणि मनुष्याचं जीवन देखील आनंदातून निर्माण होतं. आनंदात ही खलु इमानी भूतानी जायंती. जीवन जे निर्माण होतं ते निर्माण अति आनंदाच्या उत्कट अशा क्षणातून निर्माण होतं. खरंच सर्वत्र आनंद आहे. आणि जन्म होतो तो देखील अत्यंत आनंदात होतो. आणि जे जीवन आहे ते जीवन देखील अत्यंत आनंदमय असं आहे. आणि मृत्यूच्या वेळेला जरी हात पाय झाडत असला तरी देखील मृत्यूनंतर तो आनंदात लीन होतो असं शास्त्र म्हणतं. त्यामुळं मोह निर्माण करणारी अशी ही प्रकृती अद्भुत. कोणालाच हे जीवन नको असं वाटत नाही. स्वामीजींचे उद्गार कोणीतरी मला सांगितले, स्वामीजींच्या खोलीत असणाऱ्या एका भगिनींनी. ते पलंगावर पहुडलेले होते, खिडक्या उघडलेल्या होत्या, त्यांच्या तिथं ते झाड आणि त्याच्यावर पक्षी किलबिल करत होते. तर स्वामीजी असं म्हणाले की ते ब्रह्म त्याची अनुभूती मोठी आनंदरूप आहे, पण हे विश्व देखील किती आनंदरूप आहे. बघा ते पक्षी किती उत्तम किलबिल किलबिल करत आहेत. सगळं विश्व जणू आनंदाने डोलत आहे. हे जीवन जेव्हा संपेल, स्वामीजी असं म्हणाले की हे जीवन जेव्हा संपेल तेव्हा ते आनंदात विलीन होणार आहे. पण जीवन संपण्याची कोणती घाई नाहीये, कारण इथं देखील आनंद आहे असं स्वामीजी म्हणाले. हे जे सगळं दृश्य विश्व आहे, जगत आहे, ते किती आनंदाचं आहे. फक्त दृष्टी पाहिजे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शंभर वेळेला प्रेम करावं असं कोणीतरी म्हटलेलं आहे. खरंच शंभर वेळेला प्रेम करावं, पण समजून प्रेम करावं, आपलं स्वरूप समजून प्रेम करावं. नाहीतर ही प्रकृती अद्भुत मोहन अशी आहे, मनाला भुरळ घालणारी, मोह पाडणारी अशी आहे. जर समजून प्रेम करता आलं, स्वतःचं स्वरूप समजलं आणि प्रेम करता आलं, तर त्याच्यासारखी बहार नाही. हे अद्वयाचे दुसरे, निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदत असे. ही प्रकृती म्हणजे अद्वैत, अद्वय, एकच एक भरून राहिलेल्या अशा परमात्म्याची जोडीदारीण आहे. तो मानत नाही, तो निस्संग आहे, पण ही मात्र त्याची जोडीदारीण आहे. हे अद्वयाचे दुसरे, ही ब्रह्माची जोडीदारीण आहे. ते स्वतः आपल्याला काहीही समजो, तरी देखील ब्रह्म जितकं सनातन तितकीच प्रकृती सनातन. ब्रह्माला आदि अंत पार नाही, प्रकृतीला देखील आदि अंत पार नाही. जशी अंगाबरोबर छाया ही ठरलेली आहे, तसं परमात्म्याबरोबर प्रकृती ही ठरलेली आहे. हे अद्वयाचे दुसरे, हे निस्संगाचे सोयरे, निस्संग अशा परमात्म्याची, पुरुषाची ही सोयरी आहे. जे सोयरे असतात, सोयरे कोणाला म्हणतात? जे तुमच्या थेट नात्याचे नाहीत. तुमच्या मुलाला तुम्ही सोयरा म्हणत नाही, तो तुमच्यातून आलेला आहे, तो तुमचा आहे. पण मुलाची जी सासूरवाडी आहे, ते तुमचे सोयरे. जे तुमच्याशी थेट संबंधित नाहीत, पण तुम्ही त्यांना आपले नातेवाईक मानता असे. हे निस्संगाचे सोयरे, म्हणून त्या निस्संगापासून थेट कोणी हे नाहीयेत. प्रकृती ही तशी थेट नाहीये, कारण त्याच्या संबंधी जर बोलायचं झालं तर संत असं म्हणतात, आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. हे झालेलंच नाहीये. इथं अजातवाद सांगितलेला आहे. वेगळं असं परमात्म्यापासून विश्व या नावाचा पदार्थ झाला नाही असंच वेदांत म्हणतो. जे काही असेल तो चित विलासवाद आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा चित विलासवाद किंवा आचार्यांचा मायावाद, म्हणजे वस्तुतः दुसरं काही नाही पण दुसरं आहे असं भासतं, जे खोटं आहे. ते खरं म्हणजे परमात्माच आहे, पण परमात्म्यापेक्षा अन्यथा वेगळं असं काही दिसतं, म्हणून त्याला आचार्य माया असं म्हणाले. तर ज्ञानेश्वर महाराज चितचाच विलास, म्हणून चित विलास असं म्हणाले. हे निस्संगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदत असे. हे निराळेसे म्हणजे ब्रह्मापेक्षा, परमात्म्यापेक्षा जो अव्यक्त आहे, व्यक्त दशेला नाही, जो अचिंत्य आहे, ज्याचं वेगळेपणाने चिंतन करता येत नाही, जो जन्म मरण रहित आहे, जो निराकार आहे, जो निस्संग आहे, जो जन्म मरण रहित आहे, जो सच्चिदानंद आहे, असं ज्याचं वर्णन केलं जातं, अशा परमात्म्याच्या ठिकाणीच एक निराळं घर करून जे राहतं, एक परमात्मा आहे आणि एक प्रकृती आहे. इकडं देव आहे आणि तिकडं दृश्य आहे. देवापेक्षा दृश्य वेगळं वाटतं, परमात्म्यापेक्षा प्रकृती वेगळी वाटते. परमात्मा आणि प्रकृती याच्या दरम्यान एक शून्य स्थिती आहे. देव आणि दृश्य याच्या दरम्यान एक शून्य स्थिती आहे. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. या ठिकाणी एका बाजूला दृश्य आहे आणि एका बाजूला देव आहे आणि मध्ये एक शून्याचा असीम असा प्रांत आहे, निराळा प्रांत आहे. तो परमात्म्याचाही नाही आणि तो प्रकृतीचाही नाही. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. हे जे शून्य आहे, या शून्याच्या आधाराने ही प्रकृती राहते. समर्थ असं म्हणतात की महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे. शून्य हे देहबुद्धी गेल्यानंतर अथवा प्रकृतीचा निराश झाल्यानंतर मध्येच उद्भवणारी एक स्थिती आहे. ही जी मध्येच उद्भवणारी स्थिती आहे, ही शून्य स्थिती धड ज्ञानाचीही नाही आणि धड अज्ञानाचीही नाही. ज्ञान आणि अज्ञान याच्यापेक्षा निराळी अशी ही एक स्थिती आहे. जसं ओटीवर, ओटीच्या आणि माझघराच्या उमऱ्यावर एक दिवा ठेवलेला असावा आणि त्या दिव्याचा प्रकाश माझघरातही पडतो आणि ओटीवर देखील पडतो, दोन्ही ठिकाणी पडतो. तसं शून्य दोघांनाही प्रकाशित करतं. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. ही जी शून्य स्थिती आहे, या शून्य स्थितीमध्ये साक्षीत्व जेव्हा निर्माण होतं तेव्हा एका बाजूला ब्रह्म देखील जाणण्याची क्षमता असते आणि दुसऱ्या बाजूला माया असते, पण दोन्हींचा निराश असतो. माया तर संपलेली असते आणि ब्रह्म तर दिसलेलं नसतं. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. आणि ध्यानाच्या योगाच्या अभ्यासामध्ये ही स्थिती अवश्यमेव येते. साक्षीत्व वृत्तीचे कारण. जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत साक्षीत्व आहे. वृत्ती नाहीशी झाली की साक्षीत्व संपतं. साक्षीत्व वृत्तीचे कारण, उन्मनी ते निवृत्ती जाण. जेथे विरे जाणपण विज्ञान ते. जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत साक्षीत्वाचीही वृत्ती धरायला लागते. जोपर्यंत विचार येतो आहे समोर तोपर्यंत मी साक्षी आहे हा विचार देखील ठेवायला लागतो. रामकृष्ण म्हणत असत की जंगलामधून चाललेलं वाटसरू त्याच्या पायामध्ये काटा मोडला. त्यांनी खाली पाहिलं तर बाभळीचे बरेच काटे पडलेले होते. त्याच्यातला एक काटा घेतला आणि पायात मोडलेला काटा काढून टाकला. आता ज्या काट्यानी तो पायात मोडलेला काटा काढून टाकला तो काटा तो थोडाच घडी करून एका कागदामध्ये खिशात जपून ठेवेल. काटा काढल्यावर ज्या काट्यांनी काटा काढला त्याचंही काम संपलं, तोही तो फेकून देईल. विचार नाहीसे होईपर्यंत साक्षी विचाराची गरज होती. जर विचार नाहीसे झाले तर साक्षी विचार देखील नाहीसा होतो. साक्षीत्व वृत्तीचे कारण. वृत्ती संपल्या की साक्षी संपला पाहिजे. कितीतरी साधकांना ही अडचण असते की समोरचा विचार संपलेला आहे पण साक्षी विचार मात्र शिल्लक आहे आणि तो साक्षी विचार वारंवार तुम्हाला डिवचत राहतो की आता पुढे काय होणार आहे, आता पुढे काय दिसणार आहे. समोरचे विचार तर संपलेले आहेत ते समजलं, आता मी कशाचा अनुभव घेणार आहे असा विचार करणारा एक साक्षी तिथे शिल्लक राहतो. हा साक्षी बाजूला सारता येत नाही, ही अडचण राहते. आता पुढे काय आहे? समर्थ असं म्हणतात की आता पुढे काहीही नसून हा साक्षी देखील नाहीसा झाला पाहिजे. आणि जेव्हा साक्षी नाहीसा होतो, स्वभावानी साक्षीत्व गळून पडतं, तेव्हा शुद्ध जाणीव शक्तीनीच साक्षीत्वाचा भाव आपल्या स्वतःवर आरोपित करून घेतलेला असतो. त्यामुळे साक्षी जरी संपला, साक्षी जरी गळून पडला, तरी ती शुद्ध जाणीव तिथे शिल्लक राहते. त्याला उन्मनी असं म्हणतात. त्या उन्मनी स्थितीमध्ये आपण सच्चिदानंद आत्मा आहोत अशा प्रकारचा बोध साधकाला होत असतो. हा बोध तर झालेला नाहीये आणि दृश्य संसार विसरलेला आहे. असं ही जी निराळी स्थिती आहे, हे अद्वयाचे दुसरे, हे निस्संगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदत असे. एकदम निराळ्या ठिकाणी याचं घर असतं. येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणोनी तया आवरी अनावराते. अशा प्रकारे येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, अशा प्रकारे या प्रकृतीचं महिमान सांगितलेलं आहे. हिची थोरवी अशी सांगितलेली आहे. आणि मग शून्याच्या ठिकाणी, निराळ्या अशा ठिकाणी ही जी प्रकृती वास करते, त्या प्रकृतीच्या ठिकाणी जाऊन एकदा रमला की अनावर अशा परब्रह्माला देखील ही प्रकृती आवरून धरते. म्हणून तया आवरी अनावराते. एरवी कोणाच्याही कह्यात नसणाऱ्या, कोणीही ज्याला वेगळेपणाने पाहू शकत नाही, धरू शकत नाही, त्या परमात्म्याला कसं धरावं? नैव गृह्यताम. त्याला धरून तो धरला जात नाही. त्याला कसं जाणावं? जाणून तो जाणला जात नाही. जेव्हा सगळी धराधर संपते, तेव्हा तो आपला आपण प्रगट होतो. पण आपला आपण त्याला प्रगट व्हायलाही अवसरच देत नाही. येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. अनावर अशा परब्रह्माला आवरून धरते, जणू संकोचित करते. तयाच्या तव ठाई निपटूनी काहीची नाही, की तया आघवेही आपणची होय. वस्तुत ब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी जर कोणी नेहटून उत्तम प्रयत्नाने आणि आपण प्रयत्न करणारे आहोत हे विसरून जर पोचला, तर कोणताच पदार्थ त्या ठिकाणी नाही. अगदी त्या ब्रह्माला पाहायला गेलेला मी देखील तिथे शिल्लक राहत नाही. तयाच्या तव ठाई निपटूनी काहीची नाही, कोणताच पदार्थ, दृश्य जगत तिथे उरत नाही. त्या ठिकाणी अहंता देखील उरत नाही, की तया आघवेही आपणची होय. अशा ब्रह्माच्या ठिकाणी त्या ब्रह्माचा लोप घडवते. ते ब्रह्म असतानाच नाही असं करून टाकते. आणि त्याच्याऐवजी सर्व काही तीच बनून राहते, प्रकृतीच बनून राहते. तया स्वयंभाची संभूती, अशा प्रकारे स्वयंभू असणाऱ्या, अनुत्पन्न असणाऱ्या, आधीचाच उत्पन्न असलेल्या, कोणी त्याला उत्पन्न केला असा नाही. स्वयंभू याचा अर्थ आपला आपण असणारा, त्याला जन्म देणारा दुसरा कोणी नाही, अशाला स्वयंभू असं म्हणतात. बाकीचे कोणी कोणी ना कोणीतरी जन्म दिलेले आहेत, ते आधी नव्हते आणि कोणाच्या तरी मुळे ते आले असे ते होते. पण ब्रह्म मात्र आपलं आपण आहे, त्याला कोणी निर्माण केलं असं नाही. त्यांनी सर्वांना निर्माण केलं पण त्याला निर्माण करणारा कोणी नाही, त्याला स्वयंभू असं म्हणतात. आपण ऐकतो ना की ही गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, अमुक अमुक देव मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे कोणी घडवलेली नाही, ती जेव्हा सापडली तेव्हाच अशी होती असा त्याचा अर्थ. कोणी त्याची सोंड काढली नाही, कोणी त्याचे हात काढले नाहीत, कोणी त्याचा मुकुट काढला नाही, कोणी ती घडवली नाही छिन्नी हातोडी घेऊन. ती होती तेव्हाच तशी होती. खरं म्हणजे स्वयंभू हा शब्द एका परमात्म्यालाच लागू आहे, बाकी कोणालाही नाही. तो परमात्माच स्वयंभू आहे आणि तो स्वयंभू असल्यामुळं हे विश्व त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे, त्याची निर्मिती आहे. पण तो त्याची निर्मिती नाकारतो कारण तो अकर्ता आहे, म्हणून त्याची निर्मिती प्रकृतीपासून झाली. हे सगळं कर्तृत्व प्रकृतीचं झालं, त्यांनी स्वतःनी काही नाही केलं. पण त्याच्या आधाराने ही प्रकृती जी वास करते आहे, त्या प्रकृतीने सगळं निर्माण केलं आणि तो मात्र सुरुवातीपासून जसा आहे तसा होता. पण अशा या स्वयंभू ब्रह्माला म्हणजे आपल्या स्वतःला, आपल्या आत असणाऱ्या जाणीव शक्तीला, स्वतःचं स्वतःला भान नाही अशी वस्तुस्थिती आहे. कोणाला माहिती आहे की आपण ब्रह्म आहोत? तुम्हाला माहिती आहे? जेव्हा सद्गुरूंनी उपदेश केला तेव्हा तुम्हाला माहीत झालं की आपण ब्रह्म आहोत, पण तेही शब्द ज्ञानाने माहीत झालं, परोक्ष ज्ञानाने माहीत झालं, अपरोक्ष अनुभूती तुमची ती नव्हती. जेव्हा शास्त्रांनी सांगितलं तेव्हा माहिती झालं की आपण ब्रह्मस्वरूप आहोत, ती आपली अनुभूती नव्हती. मग या ब्रह्माची अनुभूती तुमच्या ठिकाणी निर्माण केली कोणी? तुम्ही ध्यानाला बसायला लागलात. कोण ध्यानाला बसायला लागलं? देह ध्यानाला बसायला लागला. आता पायांनी चालणं बंद, आता हातांनी काम करणं बंद, आता डोळ्यांनी पाहणं बंद. तुम्ही डोळे मिटून बसलात, कानावर आवाज ऐकू आले त्याच्या संबंधी विचार करणं बंद. कोणाची मदत घेतलीत ब्रह्म होण्यासाठी म्हणून? प्रकृतीची मदत घेतली, देहाची मदत घेतली. देहाच्या आत असणारी शुद्ध जाणीव शक्ती म्हणजे परमात्मा समजण्यासाठी प्रथम मदत घेतली देहाची. मग तर्कबुद्धीची मदत घेतली की तर्क चालवायचा नाही, ही तर्कबुद्धीची मदतच घेणं आहे. आणि मग मनाकडे साक्षीत्वानी पाहिलं. कोणी साक्षीत्वानी पाहिलं? तुमच्या एका मनाने साक्षीत्वानी पाहिलं, तुम्ही पाहिलं. याचा अर्थ मने मन घालोनी मागे, मनानीच मन मागं घालवायचं असतं. मनाखेरीज दुसरा कोणी नाही मन मागं घालवायला. एकाच मनाचे दोन भाग केले, एक विचार आहे माझ्या समोर उठणारा आणि त्या विचाराकडे साक्षीत्वानी पाहणारा देखील विचारच आहे. मी पाहतो आहे, या विचारांनी तो पाहतो आहे. आणि मग समोरचा विचार नाहीसा झाला म्हणून निर्विचार झाला असं त्याच्या लक्षात आलं. पण ज्याच्या लक्षात आलं ते मनच होतं. मग नंतर ते मन लीन झालं. म्हणून मदत घेतली देहाची, मदत घेतली तर्काची आणि मदत घेतली मनाची, आणि देहाचा निराश झाला, तर्कबुद्धीचा निराश झाला आणि मनाचाही निराश झाला. तो वस्तुतः स्वयंभू, पण तो स्वयंभू असणारा परमात्मा, त्याची संभूती, त्याचं ज्ञान तुमच्या ठिकाणी देह मन बुद्धीच्या सहाय्यानेच निर्माण झालं, देह मन बुद्धीचा निराश करून. कसं लिहिताय ज्ञानेश्वर महाराज बघा. म्हणून ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती तिने जर ठरवलं तर तुम्हाला ती विषयांमध्ये खेचते, कामनेमध्ये खेचते, संसार करायला लावते, भोग भोगायला लावते. आणि जर तिने ठरवलं तर ती तुम्हाला ब्रह्माकडून ब्रह्माकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून देखील समर्थ बनते. तुम्ही ठरवता की देहानी काही करायचं नाही, तुम्ही ठरवता की तर्कबुद्धी वापरायची नाही, तुम्ही ठरवता की मनाकडे साक्षीत्वानी पाहायचं, मनच ठरवतं, मग विचार संपतात, विचाराच्या सापेक्ष असणारं साक्षी मन देखील संपतं आणि मग त्याची संभूती होते, मग तो निर्माण होतो तुमच्या पक्षी. जरी आधीचाच असला तरी तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. अमूर्त असणारा परमात्मा तुम्ही मूर्त करून घेता, तुम्हाला गरज आहे त्याची. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम. तुम्ही कल्पना करता तो अमूर्त आहे, पण तुम्ही त्याची मूर्ती ठेवता. अगदी जे निराकाराचा पुरस्कार करणारे संप्रदाय आहेत, सर्वात मोठा संप्रदाय आहे, त्याला धर्म असं देखील म्हटलं गेलं. मुस्लिम धर्म पूर्णपणे निराकारावर आधारित, निराकाराच्या तत्वज्ञानावर आधारित, पण मक्केचं तरी तिथल्या मशिदीचं तरी चित्र घरात लावतात. कारण आम्हाला मूर्ती करण्याची सवय आहे, त्याला काय करणार. इथं रामाच्या मूर्तीच्या समोर येऊन हिंदू हात जोडेल, तर जर मुस्लिम असतील तर एक फक्त भिंत उभी करतील. कशाकरता भिंत उभी करतील? तो निराकार आहे हे समजण्यासाठी म्हणून ती भिंत उभी केली. काही नाही, त्याला आकार नाही म्हणून मूर्ती नाही, मग भिंत हे काय आहे? मग भिंत कशाकरता उभी केली? तो कसा निराकार आहे हे समजण्यासाठी काहीतरी आकार असणं आवश्यक असतं. तया अमूर्ताची मूर्ती ही प्रकृती बनवते, प्रकृती घडवते. आपण होय स्थिती ठावो तया. आणि अगदी ब्रह्माच्या साक्षात्काराच्या संबंधी बोलणारे संप्रदाय म्हणतात की माझ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर वस्तू नाचतीये, ज्योती नाचतीये रे, पण ती ज्योती म्हणजे परमात्मा नाहीये ना. तो परमात्मा तर नाम रूप वर्ण आकार याच्या पलीकडचा आहे, पण आम्हाला त्याची मूर्ती करण्याची सवय आहे, त्याला नाईलाज आहे. आधी आम्ही मूर्ती पाहतो आणि मग अमूर्ताची कल्पना करतो. जेव्हा तो असीम आहे असं सांगितलं जातं तेव्हा आपण एवढाच अर्थ घेतो की आपल्याला माहीत असलेल्या सीमांमध्ये तो बसत नाही, म्हणजे त्याच्या सीमा फारच मोठ्या असल्या पाहिजेत. सीमाच नाहीत याची आम्हाला कल्पना करता येत नाही. अव्यक्ताची आम्हाला कल्पना करता येत नाही, कारण आमची इंद्रिय व्यक्तामध्ये रमलेली आहेत. म्हणून अव्यक्त जर सांगायचं असेल तरी देखील अशी मग भिंत वगैरे उभी करायला लागते, कारण अव्यक्ताचा बोध करणार कसा, उपदेश करणार कसा. म्हणून तो जर अव्यक्त असेल तर आम्हाला असं वाटतं की आमची जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या व्यक्तीमध्ये कदाचित तो येत नसेल, वेगळा असेल एखाद वेळेला. म्हणून प्रकृती हे सगळं निर्माण करते, तो अमूर्त असला तरी त्याची मूर्ती निर्माण करते. आपण होय स्थिती ठावो दया, आणि त्या परब्रह्माची स्थिती आणि ठाव स्थान स्वतः बनते. आणि काहीतरी कल्पना देते, कल्पनेमध्ये तो सापडत नाही पण कल्पना देते. सगळे शब्द हेच काम करतात. तुम्ही आता ऐकता आहात तर तुम्हाला परमात्म्याविषयी काही समजत नाहीये, पण तुम्ही असा विचार करता आहात की तो असा असेल का तसा असेल, तो अमूर्त आहे म्हणजे कसा असेल. शब्द देखील हेच करतात, मूर्ती देखील हेच करते. तुम्हाला असं वाटतं की आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळतोय की काय, आपल्याला काहीतरी खून मिळतीय की काय, पण खून ही देखील कल्पना आहे. पण तरी देखील आज वर्षानुवर्ष तुम्ही हे ऐकायला येत आहे, कारण त्याच्याशिवाय ते होत नाही. अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता कळो येते. बोलता बोलता आणि ऐकता ऐकता तुम्ही जो कल्पनेत बसत नाही त्याची कल्पना करता, अशी कल्पना करता की तो कल्पनेत बसत नाही, आणि मग ध्यानाला बसता, कल्पना बाजूला सारण्याचा प्रयत्न करता, परत ऐकता, आणि ऐकून तुम्हाला हे समजतं की सगळ्या कल्पना टाकायला लागतात. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना, ब्रह्माच्या बाबत देखील एक कल्पना मी तुम्हाला देतोय, वस्तुतः कल्पना देता येत नाही आणि तुम्हाला ती कल्पना करता येत नाही. पण शिक्षणाची हीच रीत आहे, याच्यापेक्षा दुसरी रीत नाही. जसं भूमिती शिकवणारा शिक्षक जिला रुंदी नाही पण लांबी आहे, अशी जी सरळ रेषेची व्याख्या आहे अशी रेषा फळ्यावर काढून दाखवतो. विनोबा म्हणतात की त्या काढलेल्या फळ्यावर काढलेल्या सरळ रेषेला तशी जर मोजायला लागलं तर खडूनी काढलेली असल्यामुळं परमपदाला देखील पोचता. जसं भूमितेचे सिद्धांत देखील तुम्ही अधीत होता, तसंच कल्पना व्यर्थ आहे पण कल्पना करायला सांगितली जाते, आणि मग नंतर शुद्ध कल्पनेचा देखील त्याग घडू शकतो अशा तऱ्हेनेच. पण हे सगळं काम प्रकृती करते, म्हणून बोध देण्याकरता देखील प्रकृती कितीतरी सहाय्यभूत होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढचं आपण काय आहे हे तसा वेदांताची परिभाषा आहे. तुम्ही चिकाटीनी हे ऐकता आणि कल्पना करता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमूचा प्रकृती पहिली कडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो. तुमच्यामध्ये जर एखादा कोणीतरी शहामत असणारा कल्पनेशिवाय हे ऐकत असेल तर या क्षणाला बोध होणं शक्य आहे. आमूचा प्रकृती पहिली कडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो तरी मज माझी भूते ही वावो जे सर्व मी म्हणवनी. कल्पनेनी पाहणं आहे आणि कल्पने खेरीज देखील एक पाहणं आहे, त्याचाच तर आपण प्रयत्न करतो आहोत. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ सब संतन की जय। जय जय रघुवीर। एक दोन निवेदन आहेत।